एजरा अध्याय तीन. इस्रायली लोक बंदिवासातून परतल्यानंतर आपापल्या नगरात सातवा महिना सुरू झाल्यावर ते सर्वजण एक मनाने यरुश्लेमेत एकत्र जमले. योसादाकाचा मुलगा येशुआ आणि त्याचे भाऊ याजक व शल्तियेलचा मुलगा जरुबाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्रायलाच्या देवाला होमारपणे अर्पिण्यासाठी देवाचा मनुष्य मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञा पिल्याप्रमाणे वेदी बांधली. मग त्यांनी जुना पाया तसाच ठेवून त्यावर वेदीची स्थापना केली, कारण त्यांना देशातील लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्यावर ते परमेश्वरास सकाळ संध्याकाळ होमारपणे अर्पण करू लागले. मग त्यांनी मंडपाचा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला आणि प्रत्येक दिवसाची होमारपणे त्याच्या विधीप्रमाणे जशी नेमलेली होती तशी रोज अर्पण केली. त्यानंतर दररोजचे होमारपण, चंद्रदर्शन या प्रकारे परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे होमारपण त्याबरोबर स्वखुशीने करायचे सर्व अर्पण केले. अशा प्रकारे अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतानाही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वरास होमारपण अर्पण करायला सुरुवात केली. त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबाननातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सिदोनाच्या लोकास अन्न पेय व तेलही दिले. शल्तियेलचा मुलगा जरुबाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशुआ व त्याचे भाऊ जे याजक व लेवी होते त्यांनी व बंदिवासातून परत यरुश्लेमेत आले होते त्या सर्वांनी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. जे लेवी 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले होते. येशुआ, आपली मुले आणि त्याचे भाऊ कदमियेल आणि त्याची मुले, यहुदाचे वंशज हेनादाद आणि त्याची मुले व त्याचे भाऊ जे लेवी त्यांच्या सहित देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोशाख घालून हाती करणे घेतले व झांजा वाजवणारे लेवी आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले. तो चांगला आहे, इस्रायलावर त्याची दया सर्व काळ आहे. स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गायली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जय जयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या. पण यावेळी वृद्ध याजक लेवी आणि वडिलांच्या घराण्यातील मुख्य मंडळी यांच्यातले पुष्कळजण जेव्हा या मंदिराचा पाया त्यांच्या डोळ्यासमोर घातला गेला तेव्हा ते मोठ्याने रडू लागले, कारण पहिले घर त्यांनी पाहिले होते. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू होता. हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते.